भाग 21 रिकामा वधस्तंभ। पेत्राचे पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि 18 वचन, गलतीकरस पत्र याचा दुसरा अध्याय आणि 20 वचन। येशू पापी लोकांसाठी मरण पावना। येशू पवित्र आहा, तो परमेश्वराना कोकरा आहा, तो आम्हासाठी मरणा। जर आम्ही येशूवर विश्वास ठेवून पापानी मार्गापासून आम्ही मागा फिरा तर परमेश्वर आम्हाला क्षमा करेल। येशू आम्हाला परमेश्वराना मुलं बनवला। काय तुम्हाला माहीत आहा काय येशूने चेला ह्यावना अर्थ काय आहा या आपण समजिल्याव।